नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सूरज कामत तुमका राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो, आज लोकसभेच्या सातव्या आणि निमण्या पावण्याच्या वेचणुके खातीर मतदान जाता। भारताच्या खऱ्या जीडीपीत 2023-24 वित्तीय वर्षात 8.2% वाढ जावपाचो अदमास असा। रेमल चक्रीवादळा उपरांत आसाम, मणिपूर, मेघालय आणि अस्तंत बंगालातल्या सैमीक संकश्टाविषयी प्रधानमंत्री मोदी आणि घरमंत्री अमित शहा हांनी हुस्को उक्तायला। येत्या 2 दिसात वायव्य मध्य आणि उदेंत भारताचे चालू आशिल्ली उष्णताय लहराची परिस्थिती उणी जातली असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला। आणि ख्यात संवसारीक सर्तीतलो कांस्य पदक विजेतो भारतीय बॉक्सर निशांत देव 2024 वर्साच्या पॅरीस ऑलिंपिक खेळा सर्ती खातीर पात्र ठरपी भारतीय दादलो बॉक्सर। आता पुराय खबरो, लोकसभेच्या सातव्या आणि निमण्या पावण्याच्या वेचणुके खातीर आज मतदान जाता। 7 राज्यां आणि 1 केंद्रशासित प्रदेशात पातळीले वट्ट 57 लोकसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वरांचेर मतदान सुरू झाले। या पावण्यात उत्तर प्रदेश आणि पंजाबात दरेकी 13, अस्तंत बंगाल 9, बिहार 8, ओडिशा 6, हिमाचल प्रदेश 4, झारखंड 3 आणि चंदीगडातलो 1 लोकसभा मतदारसंघातील वट्ट 904 उमेदवार वेचणूक रिंगणात असतात। ते भायर ओडिशा राज्य विधानसभेच्या उरिल्ल्या 42 विधानसभा मतदारसंघाखातीरूय आज मतदान जाता। सुटसुटीत आणि पारदर्शक मतदान जावचे हे खातीर वेचणूक आयोगान विस्तारान व्यवस्था केल्या। खर तापमानाक लागून जावपी आव्हानां आणि त्रास उणे करपा खातीर जायत्यो उपाय योजनेत चालीक लावपाची सुचवणी वेचणूक आयोगान अधिकाऱ्यांक दिला। वेचणूक प्रक्रिया पुराय करपा खातीर 10,90,000 वयर मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक केल्या। 10,60,00,000 वयर मतदार उमेदवारांचे नशीब आज ईव्हीएमात बंद करतले। सोरो, ड्रग्स, रोख आणि फुकट वस्तूंच्या खंयच्याय बेकायदेशीर प्रवाहाचेर वट्ट 201 आंतरराष्ट्रीय सीमेचे चेकपोस्ट आणि 906 आंतरराज्य सीमेचे चेकपोस्ट खर नजर दवरतात। भारताच्या खऱ्या जीडीपीत 2023-24 वित्तीय वर्षात 8.2% वाढ जावपाचो अदमास असा। या तुळेत वित्तीय वर्ष 2022-23 वर्षात 7% वाढ झाली। सांख्यिकी आणि कार्यावळीची अंमलबजावणी मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाणे 2023-24 वर्षात खरे जीडीपी वा स्थिर मोलात जीडीपी 173,00,000 कोटी रुपयापरस चढ जावपाचो अदमास असा। संवसारातल्या मुखेल अर्थव्यवस्थे मजगती हो उल्लेखनीय जीडीपी वाढीचो दर सगळ्यात चढ असा असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगले। मजगती 2023-24 वर्षाच्या 4थ्या तिमाहीचे जीडीपी वाढीच्या आकड्याप्रमाण भारतीय अर्थव्यवस्थेत घटमूट गती दिसून येता आणि उदरगतीक गती दिवपाक तयार असा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगला। सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी यांनी देशातल्या नागरिकांचे उपकार मानल्यात। 2023-24 वर्षात झाली 8.2% वाढ भारत संसारीक पावण्यात सगळ्यात नेटान वाढपी मुखेल अर्थव्यवस्था चालूच असा हाचेर भर दिता। ही फकत येवपी गजालींची झलक असा असे प्रधानमंत्र्यांनी मुखार सांगले। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हांनी 4थ्या तिमाहीच्या जीडीपी वाढीच्या आकड्यांची तोखणाय केल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या दूरदर्शी फुडारपणाखाला भारताची अर्थव्यवस्था 2023-24 वित्तीय वर्षाखातीर 8.2% प्रभावी दरान वाढ जाता आणि हेर मुखेल जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात नेटान वाढ असा असे नड्डा हांनी सोशल मीडियाचेर केल्या पोस्टात सांगले। ही उदरगत प्रधानमंत्री यांच्या परिवर्तनकारी धोरणांच्या यशाची आणि भारताक अपूर्व अशा प्रगती आणि समृद्धीच्या पावण्यावर वरपी मेहनती भारतीय नागरिकांच्या अथक समर्पणाची गवाय असा असे त्यांनी सांगले। रेमल चक्रीवादळा उपरांत आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आणि अस्तंत बंगालच्या सैमीक संकष्टाविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हुस्को उक्तायला। एका सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात थंय बाधित सगळ्या लोकांवांगडा आपले विचार आणि प्रार्थना असा असे मोदी यांनी म्हणला। त्यांनी सध्याच्या परिस्थितीचा नियाळ घेतला आणि केंद्र सरकाराकडल्यान राज्याक शक्य तितली मदत मेळटली असे आश्वासन दिला। बाधित लोकांक मदत करपा खातीर अधिकारी वावुरतात असे त्यांनी सांगला। आसाम, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय आणि मिझोरामात रेमाल चक्रीवादळाक लागून उपरासल्या सैमीक संकष्टान आपण खूप चिंतीत झाला असे घरमंत्री अमित शहा यांनी म्हणला। शहा आणि प्रधानमंत्री मोदी हे परिस्थितीची माहिती दिला आणि प्रधानमंत्र्यांनी बाधित लोकांवांगडा आपला तेको उक्तायला असे शहा यांनी सांगला। त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्याकडेन उलवून परिस्थितीचा नियाळ घेतला असे घरमंत्री अमित शहा यांनी सांगला। त्यांनी तांका शक्य तितली मदत मेळटली असे आश्वासन दिला। यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरो सायन्सीस निमहॅन्स बेंगळुरू संसारिक भलायकी संघटना डब्ल्यूएचओन 2024 वर्षा खातीर भलायकीचो प्रसार करपा खातीर नेल्सन मंडेला पुरस्कार प्रदान केला. ही संस्था भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय म्हत्वाची संस्था आसा. केंद्रीय भलायकी मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी सर्वसमावेशक भलायकी सेवेच्या मळार भारतान केल्ल्या यत्नांची ही वळख आसा अशें सांगून संस्थेक परबी दिली. केंद्रीय भलायकी सचीव अपूर्व चंद्रा हांणी हे संस्थेक परबी दिवन मानसीक भलायकेच्या मळार भारताच्या यत्नाक आनी अग्रगण्य वावराक मान्यताय मेळिल्ल्यान खोस उक्तायल्या. डब्ल्यूएचओन 2019 वर्सा स्थापन केल्लो नेल्सन मंडेला पुरस्कार भलायकी प्रसारात उत्कृष्ट योगदान दिल्ल्या व्यक्तीक संघटनाक सरकारी वा बिगर सरकारी संघटनाक मान्यताय दिता. जलशक्ती मंत्रालयान देशातल्या भौशीक संवचारण मळार उच्च शिक्षण घेवपी विद्यार्थ्यां खातीर जनसंवाद इंटर्नशीप कार्यक्रम जाहीर केला. इंटर्नशीप कार्यावळींतल्यान वेचून काडिल्ल्या उमेदवारांक जलशक्ती मंत्रालयाच्या खाला उदका संसाधन न्हंय उदरगत आनी गंगा कायाकल्प खात्या खातीर काम करपाची संद मेळटली. ज्या विद्यार्थ्यांनी मास कम्युनिकेशन पत्रकारिता किंवा संबंधित मळार पदवी शिक्षण पुराय केला वा खंयच्याय मान्यताप्राप्त महाविद्यालयांतल्यान वा विद्यापीठांतल्यान हे मळार पीजी वा डिप्लोमा करपी विद्यार्थी हे इंटर्नशिपा खातीर पात्र आसात. इंटर्नशिपाचो काळ 6 ते 9 महिने आसतलो. दर म्हयन्याक 15,000 रुपया मानधन आनी इंटर्नशीप कार्यावळ यशस्वीपणान पुराय जातकच वेचून काडिल्ल्या उमेदवारांक इंटर्नशिपाचे प्रमाणपत्र दितले. अर्ज करपाची निमणी तारीख 29 जून आसा. इंटर्नशिपा खातीर अर्ज करपी इत्सुकांनी जल शक्ती मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळाक भेट दिवची अशें खात्यान कळीत केला. येता त्या 2 दिसांत वायव्य मध्य आनी उदयन भारताचे चालू आशिल्ली उष्णताय लहाराची परिस्थिती उणी जातली असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. हरियाणा, दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशा, बिहार आनी झारखंडच्या कांय वाठारांनी आयज उष्णताय ल्हार ते खर उष्णताय ल्हारा मेरेनची परिस्थिती चालू उरतली अशें हवामान खात्यान सांगला. मध्य प्रदेश, छत्तीसगड आनी आंध्र प्रदेशाचेरूय आयज ही उष्णताय ल्हाराची परिस्थिती चालू उरतली असो हवामान खात्याचो अदमास आसा. फुडल्या 2 दिसांत वायव्य आनी मध्य भारताचेर चडांत चड तापमान 2 ते 3 अंश सेल्सियस आनी उदयन भारताचे 3 ते 4 अंश सेल्सियस देंवतले अशें हवामान खात्यान सांगला. फुडल्या 6 दिसांत ईशान्य भारत आनी अस्तंत बंगालाचेर हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. तशेंच फुडल्या 4 दिसांत बिहार, झारखंड, ओडिशा आनी छत्तीसगड हांगाय अशीच परिस्थिती निर्माण जावपाची शक्यताय आसा. दक्षिण भारतात फुडल्या 6 दिसांत केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक आनी अंदमान आनी निकोबार जुव्याचेर ही परिस्थिती आसतली. उत्तर भारतात फुडल्या 5 दिसांत जम्मू काश्मीर, लद्दाख, हिमाचल प्रदेश आनी उत्तराखंडाचेर गडगड आनी वाऱ्यासयत पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. ईशान्य उदरगत मंत्रालयान आयोजित केल्ल्या स्वच्छता 15 शुक्रारा समारोप जालो. एमडीओएनईआरचे अधिकारी कर्मचारी आनी तांच्या संघटनांनी नितळसाण प्रतिज्ञा घेवन नितळसाण उपक्रमा खातीर आपली वचनबद्धतायेची परतून पुष्टी करून 6 मे सावन 15 सुरवात केली. या 15 दिसांच्या मोहिमेत कुडी, सामान्य वठार, सामान्य कार्यालयीन उपकरणां, संगणक आनी फर्निचर हांची नितळसाण करपा सयत हेर उपक्रम राबयले. संवसारीक सर्तीत कांस्य पदक विजेतो निशान देव 2024 वर्साच्या पॅरीस ऑलिंपिक खेळा सर्ती खातीर बॉक्सिंगात पात्र धरपी पयलो भारतीय दादलो बॉक्सर थारला. काल बँकॉकात जाल्ल्या वर्ल्ड बॉक्सिंग पात्रताय सर्तीच्या दादल्यांच्या 71 किल वजन गटात उपांत्यपूर्व फेरीत ताणें मॉल्दोवाच्या वेसील सेबाटोरी आड 5-0 अशें जैत जोडून पॅरीस ऑलिंपिकाचे तिकेट निश्चित केले. आयज लोकसभेच्या 7व्या आनी निमण्या पांवड्याच्या वेंचणुके खातीर मतदान जाता. भारताच्या खऱ्या जीडीपीत 2023-24 वित्तीय वर्षात 8.2% वाढ जावपाचो अदमास आसा. रेमल चक्रीवादळा उपरांत आसाम, मणिपूर, मेघालय आनी अस्तंत बंगालातल्या सैमीक संघर्शाविशी प्रधानमंत्री मोदी आनी घरमंत्री अमित शहा हांणी हुस्को उक्तायला. येता त्या 2 दिसांत वायव्य मध्य आनी उदयन भारताचेर चालू आशिल्ली उष्णताय ल्हाराची परिस्थिती उणी जातलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. आनी ख्यात संवसारीक सर्तीतलो कांस्य पदक विजेतो भारतीय बॉक्सर निशान देत 2024 वर्साच्या पॅरीस ऑलिंपिक खेळा सर्ती खातीर पात्र धरपी पयलो भारतीय दादलो बॉक्सर थारला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.